ప్రజాపతిగుం హవామహే కవిం కవీనాముపమశ్రవస్తమం జ్యేష్ఠరాజం బ్రహ్మణా బ్రహ్మణస్పత ఆనశృణ్వన్ నోతిభిః సేదసాదనం ప్రణో దేవీ సరస్వతీ వాచేభిర్వాచినీవతీ ధీనామ విత్రయవతో గణేశాయ నమః సరస్వత్యై నమః శ్రీగురుభ్యో నమః హరిః ఓం. ఓం నమో భగవతే రుద్రాయ. ఓం నమస్తే రుద్రమన్యవ ఉతోత ఇషవే నమః. నమస్తే అత్తుధన్వనే బాహుభ్యాముతతే నమః. యాత ఇషు శివతమా శివం బభూవతే ధనుః. శివాశరవ్యాయాతవతయానో రుద్రమృడయా. యాతే రుద్ర శివా తనోరఘోరా పాపకాశిని తయానస్తను వాశంతమయా గిరిశంతాభిచాకశీ. యామిషం గిరిశం తహస్తే బిభష్యస్తవే శివాంగిరిత్రతాంగురుమాయిగుంసి పురుషం జగత్. శివేన వచసా త్వా గిరిశాచ్ఛా వదామసి. యతా నః సర్వమిజ్జగత యక్ష్మగుం సుమనా అసత్. అధ్య వోచదది వక్తా ప్రథమో దైవ్యోభిషక్. అహీగశ్చ సర్వాజ్ఞమ్మయన్ సర్వాస్తయాతు ధాన్యః. అసౌ యస్తామ్రో అరుణ ఉత వ్రస్వమంగళః. యే చేవాగుం రుద్ర అభితో దిక్షశ్రత సహస్రశో వైశాగుం హేడ ఇమహే. అసభ్యో వసత్పతి నీలగ్రీవో విలోహితః. ఉదైనం గోపా అదృశన్నదృశన్నుదహార్యః. ఉదైనం విశ్వభూతాని సదృష్టో మృడయాతినః. నమో అస్తు నీలగ్రీవాయ సహస్రాక్షాయ మీడుషే. అథో యే అస్య సత్వానోహం తేభ్యో కరణమః. ప్రముంచ ధన్వనస్వముభయోరాత్మయోర్జా. యాశ్చ తే హస్త ఇషవ పరాతా భగవో వప. అవతత్య ధనుస్త్వగుం సహస్రాక్షషతేషు దే. నిశీర్య శల్యానాముకా శివో నః సుమనాభవ. విజ్యం ధనుః కపర్దినో విశల్యో బాణవాగుం ఉత. అనేషన్నశేషవ ఆబులస్య నిషంగతిః. యాతే హేతిర్మీడుష్టమహస్తే బభూవతే ధనుః. తయాస్మాన్ విశ్వతస్త్వమ యక్ష్మయా పరిభుజ. నమస్తే అస్త్వాయుధాయ నాతతాయ దృష్టవే. ఉమాభ్యాముతతే నమో బాహుభ్యాం తవ ధన్వనే. పరితే ధన్వనో హేతిరస్మాన్ మృణక్స్వ విశ్వతః. అథో య ఇషుదిస్తవారే అస్మన్నిదేహితం. నమస్తే అస్తు భగవన్ విశ్వేశ్వరాయ మహాదేవాయ త్రయంబకాయ త్రిపురాంతకాయ త్రికాగ్నికాలాయ కాలాగ్నిరుద్రాయ నీలకంఠాయ మృత్యుంజయాయ సర్వేశ్వరాయ సదాశివాయ శ్రీమన్మహాదేవాయ నమః. नमो हिरण्यवाहवे सेनान्ये दिशां च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः सस्मिञ्जराय त्वशीवते पथिनां पतये नमो नमो भव्यशाय व्याधिने नानां पतये नमो नमो हरिकेशायो भवितिने पुष्टानां पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो रुद्राय तथा विने क्षेत्राणां पदये नमो नमः सूताय हन्त्याय वनानां पदये नमो नमो रोहिताय तवतये वृक्षाणां पदये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पदये नमो नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पदये नमो नम उच्चैर्दोषाय क्रन्दयते पत्थीनां पदये नमो नमः कृत्सवीराय धावते सत्त्वनां पदये नमः नमः सहमानाय व्याधिना व्याधिनीनां पदये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे तेनानां पदये नमो नमो निषङ्गिण इषु धिमते तस्कराणां पदये नमो नमो वञ्चते परिवञ्चते सायूनां पदये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पदये नमो नमः सृकाव्यभ्यो जिगागुं सद्भ्यो मुष्टतां पदये नमो नमो शिवद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पदये नमो नम उष्णेशिरे गिरिचराय कुलुञ्जानां पदये नमो नम इषु मद्भ्यो धन्वावेभ्यश्च भो नमो नम आदन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च भो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजभ्यश्च भो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यभ्यश्च भो नमो नम आसीनेभ्यः शयानेभ्यश्च भो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रभ्यश्च भो नमो नम तिष्ठद्भ्यो दावभ्यश्च भो नमो नम सभाभ्यः सभापतिभ्यश्च भो नमो नमो अश्वेभ्यो अश्वपतिभ्यश्च भो नमः नमः व्याधिनेभ्यो विविध्यन्तेभ्यश्च भो नमो नम उगणाभ्यस्त्रिगुंहतेभ्यश्च भो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च भो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च भो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च भो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च भो नमो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च भो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च भो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च भो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च भो नमो नमः शत्रुभ्यः सङ्ग्रहेतृभ्यश्च भो नमो नमः रक्षभ्यो रथकारेभ्यश्च भो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च भो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च भो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च भो नमो नमो मृगयोभ्यश्वनेभ्यश्च भो नमो नमश्वभ्यश्वपदेभ्यश्च भो नमः नमो भवाय च रुद्र ಸ್ತೋತ್ರಾಯ ಚ ನಮ ಶರ್ವಾಯ ಚ ಪಶುಪತಯೆ ಚ ನಮೋ ನೀಲಗ್ರೀವಾಯ ಚ ಶಿತಿಕಂಠಾಯ ಚ ನಮ ಕವರ್ತಿನೇ ಚ ವ್ಯುಕ್ತಕೇಶಾಯ ಚ ನಮಃ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಾಯ ಚ ಶತಧನ್ವನೇ ಚ ನಮೋ ಗಿರಿಶಾಯ ಚ ಶಿಬಿವಿಷ್ಟಾಯ ಚ ನಮೋ ಮೀರುಷ್ಟಮಾಯ ಚೇಶ್ವತೇ ಚ ನಮೋ ಹ್ರಸ್ವಾಯ ಚ ವಾಮನಾಯ ಚ ನಮೋ ಬೃಹತೇ ಚ ವರ್ಷೀಯಸೇ ಚ ನಮೋ ವೃದ್ಧಾಯ ಚ ಸಂವೃತ್ವನೇ ಚ ನಮೋ ಅಕ್ರಿಯಾಯ ಚ ಪ್ರಥಮಾಯ ಚ ನಮ ಆಶವೇ ಚಾಚಿರಾಯ ಚ ನಮ ಶೀಘ್ರಿಯಾಯ ಚ ಶೇಭ್ಯಾಯ ಚ ನಮ ಊರ್ಮ್ಯಾಯ ಚ ವತ್ಸನ್ಯಾಯ ಚ ನಮ ಶ್ರೋತಸ್ಯಾಯ ಚ ದೇವ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಜ್ಯೇಷ್ಠಾಯ ಚ ಕನಿಷ್ಠಾಯ ಚ ನಮ ಪೂರ್ವಜಾಯ ಚ ಪರಜಾಯ ಚ ನಮೋ ಮಧ್ಯಮಾಯ ಚ ಪಗಲ್ಭಾಯ ಚ ನಮೋ ಜಗನ್ಯಾಯ ಚ ಬುದ್ಧಿಯಾಯ ಚ ನಮ ಸೌಭ್ಯಾಯ ಚ ಪ್ರತಿಸದ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಯಾಮ್ಯಾಯ ಚ ಕ್ಷೇಮ್ಯಾಯ ಚ ನಮ ಉರ್ವರ್ಯಾಯ ಚ ಖಲ್ಯಾಯ ಚ ನಮ ಶ್ಲೋಕ್ಯಾಯ ಚ ವಸಾನ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ವನ್ಯಾಯ ಚ ಕಕ್ಷಾಯ ಚ ನಮ ಶ್ರವಾಯ ಚ ಪ್ರತಿಶ್ರವಾಯ ಚ ನಮ ಆಶುಷೇನಾಯ ಚಾಶುರತಾಯ ಚ ನಮ ಶೂರಾಯ ಚ ವವಿಂದತೆ ಚ ನಮೋ ವರ್ಮಿಣೇ ಚ ವರೋಧಿನೇ ಚ ನಮೋ ಬಿಲ್ಮಿಣೇ ಚ ಕವಚಿನೇ ಚ ನಮ ಶ್ರುತಾಯ ಚ ಶ್ರುತಸೇನಾಯ ಚ ನಮೋ ದಂಧುಭ್ಯಾಯ ಚ ಹನನ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ವೈಷ್ಣವೇ ಚ ಪ್ರಮಶಾಯ ಚ ನಮೋ ಧೂತಾಯ ಚ ಪ್ರಯಿತಾಯ ಚ ನಮೋ ನಿಷಂಗಿಣೇ ಚೇಷು ಧಿಮತೇ ಚ ನಮ ತೀಕ್ಷ್ಣೇಶವೇ ಚ ಯುಧಿನೇ ಚ ನಮ ಸ್ವಾಯುಧಾಯ ಚ ಸುಧನ್ವನೇ ಚ ನಮ ಶ್ರುತ್ಯಾಯ ಚ ಪತ್ಯಾಯ ಚ ನಮ ಕಾಟ್ಯಾಯ ಚ ನೀಪ್ಯಾಯ ಚ ನಮ ಸೋತ್ಯಾಯ ಚ ಸರಸ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ನಾಗ್ಯಾಯ ಚ ವೈಷಂತಾಯ ಚ ನಮ ಕೋಪ್ಯಾಯ ಚ ವಟ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ವಶ್ಯಾಯ ಚ ವಶ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಮೇಘ್ಯಾಯ ಚ ವಿದ್ಯುತ್ಯಾಯ ಚ ನಮ ಇಂದ್ರಿಯಾಯ ಚ ತಪ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ವಾತ್ಯಾಯ ಚ ರೇಷ್ಮೆಯಾಯ ಚ ನಮೋ ವಾತವ್ಯಾಯ ಚ ವಾಸ್ತುಪಾಯ ಚ ಓಂ ಹರ 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 ಓಂ ನಮಃ ಸೋಮಾಯ ಚ ರುದ್ರಾಯ ಚ ನಮಃ ಸಾಮ್ರಾಯ ಚ ಋಣಾಯ ಚ ನಮಃ ಶಂಗಾಯ ಚ ಪಶುಪತಯೇ ಚ ನಮ ಉಗ್ರಾಯ ಚ ಭೀಮಾಯ ಚ ನಮೋ ಅಗ್ರೇ ವಧಾಯ ಚ ನೂರೇ ವಧಾಯ ಚ ನಮೋ ಹಂತ್ರೇ ಚ ಹನೀಯಸೇ ಚ ನಮೋ ವೃಕ್ಷೇಭ್ಯೋ ಹರಿಕೇಶೇಭ್ಯೋ ನಮಸ್ಕಾರಾಯ ನಮಃ ಶಂಭವೇ ಚ ಮಯೋ ಭವೇ ಚ ನಮಃ ಶಂಕರಾಯ ಚ ಮಯಸ್ಕರಾಯ ಚ ನಮಃ ಶಿವಾಯ ಚ ಶಿವತರಾಯ ಚ ನಮಃ ತೇತ್ಯಾಯ ಚ ಕೋಲ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಪಾರ್ಯಾಯ ಚ ಮಾರ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಪ್ರತರಣಾಯ ಚೋತ್ತರಣಾಯ ಚ ನಮಃ ಆತಾರ್ಯಾಯ ಚ ಲಾತ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಶಶ್ಮ್ಯಾಯ ಚ ಮೇನ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಸಿಕತ್ಯಾಯ ಚ ಪ್ರವಾಖ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಇರಿಂದ್ಯಾಯ ಚ ಪ್ರಪತ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಕೇಗಂ ಶಿಲಾಯ ಚ ಕ್ಷಯಣಾಯ ಚ ನಮಃ ಕಮಂಡಿನೇ ಚ ಕುಲಸ್ತಯೇ ಚ ನಮೋ ಗೋಷ್ಟ್ಯಾಯ ಚ ಗೃಹ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಸ್ಕಲ್ಪ್ಯಾಯ ಚ ಗೇಹ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಕಾಟ್ಯಾಯ ಚ ಗವರೇಷ್ಠಾಯ ಚ ನಮೋ ಹೃದಯಾಯ ಚ ನಿವೇಶ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಪಾಗುಂಸವ್ಯಾಯ ಸ್ವಾಹಾಯ ಚ ರಜತ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಶ್ವಶ್ಯಾಯ ಚ ಹರತ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಲೋಪ್ಯಾಯ ಚೋಲಪ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಊರ್ಯಾಯ ಚ ಸೂರ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಪರ್ಣ್ಯಾಯ ಚ ಪರ್ಣಶತ್ಯಾಯ ಚ ನಮೋಪಗುರಮಾನಾಯ ಚ ವಿಗ್ರತೆ ಚ ನಮಃ ಆಖ್ಯದತೆ ಚ ಪ್ರಖ್ಯದತೆ ಚ ನಮೋ ಭಕ್ಕಿರಿಕೇಭ್ಯೋ ದೇವಾನಾಂ ಹೃದಯೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಕ್ಷೇನಕೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಚಿನ್ವಕ್ಕೇಭ್ಯೋ ನಮ ಆ ನಿರ್ಹತೆಭ್ಯೋ ನಮ ಆಮಿ ವಕ್ಕೇಭ್ಯಃ ದ್ರಾವೇ ಅಂಧಸಸ್ಪತೇ ದರಿದ್ರಂ ನೀಲಲೋಹಿತ ಯೇಷಾಂ ಪುರುಷಾಣಾಂ ಯೇಷಾಂ ಪಶೂನಾಂ ಮಾಮೇ ಮಾರೋ ಯೇಷಾಂ ಕಿಂಚನ ಮಮತ ಯಾತೇ ರುದ್ರ ಶಿವಾ ತನೋ ಶಿವಾ ವಿಶ್ವಾಃ ಭೇಷಜೇ ಶಿವಾ ರುದ್ರಸ್ಯ ಭೇಷಜೇ ತಯಾನೋ ಮೃಣ ಜೀವಸೇ ಇಮಾಗುಂ ರುದ್ರಾಯ ತವಸೇ ಕಮಂದಿರೇ ಕ್ಷಯತ್ವೇಯಾಯ ಪ್ರಭರಾಮಹೇ ಮತಿಂ ಯಥಾನಶ್ಯಮಸದ್ವಿಪದೇ ಚತುಷ್ಪದೇ ವಿಶ್ವಂ ಪುಷ್ಟಂ ಗ್ರಾಮೇ ಅಸ್ಮಿನ್ನನಾತುಲಂ ಋಣಾನೋ ರುದ್ರೋ ತನೋಮಯಸ್ತ್ರದಿ ಕ್ಷಯತ್ವೇಯಾಯ ನಮಸಾ ವಿದೇವತೇ ಯಚ್ಚಂ ಜಯೋಶ್ಚ ಮನುರಾಯಜೇ ಪಿತಾ ತದಶ್ಯಾಮತವರುದ್ರ ಪ್ರಣೀತೌ ಮಾನೋ ಮಹಾಂತಮುತಮಾನೋ ಅರ್ಭಕಂ ಮಾನೌ ಕ್ಷಂತಮುತಮಾನೌ ಕ್ಷಿತಂ ಮಾನೋ ವದೇ ಪಿತರಂ ಮೋತ ಮಾತರಂ ಪ್ರಿಯಮಾನಸ್ತನುವು ರುದ್ರರೀರಿಷಃ ಮಾನಸ್ತೋಕೇತನ ಯೇಮಾನ ಆಯುಷಿ ಮಾನೋ ಗೋಷು ಮಾನೋ ಅಶ್ವೇಶ್ವರೀರಿಷಃ ವೀರಾನ್ ಮಾನೋ ರುದ್ರವಾಮಿತೋ ವನೆ ಹವಿಷ್ಮಂತೋ ನಮಸಾ ವಿದೇವತೆ ಆರಾತ್ತೆ ಗೋಘ್ನ ಉತಮೋರುಷಗ್ನೆ ಕ್ಷಯತ್ವೇಣಾಯ ಸುಂ ನಮಸ್ಮೇತೆ ಅಸ್ತು ರಕ್ಷಾಚರೋ ಅಧಿ ಚ ದೇವ ಪ್ರೋಯಥಾಚ ನಶರ್ಮಯಚ್ಚ ವಿವರ್ಹಾ ಸುಹೃಶ್ರುತಂ ಗತ್ತಸದಂಜುವಾನಂ ಪ್ರಗನ್ನ ಭೀಮಮುಪಹತ್ವಮುಗ್ರಂ ರಾಜರಿತ್ರೇ ರುದ್ರಸ್ತವಾನೋ ಅನ್ಯಂತೆ ಅಸ್ಮನ್ನಿವ ಪಂತು ಸೇನಾ ಪರಿಣೋ ರುದ್ರಸ್ಯ ಏತೃಣಕ್ತುಮರೆ ತ್ವೇಷಸ್ಯ ದುರ್ಮತಿರಗಾಯೋ ಅವಸ್ಥಿರಾ ಮಘವದ್ಭ್ಯತ್ತನುಶ್ವಮೇಣಸ್ತೋಕಾಯತನಯಾಯ ಮೃಡಯ ಮೇಣುಷ್ಟಮ ಶಿವ ತಮ ಶಿವೋ ನ ಸುಮನಾ ಭವ ಪರಮೇ ವೃಕ್ಷ ಆಯುಧನ್ ನಿಲಾಯ ಕೃತ್ಯಂ ವಸಾನ ಆಚರ ಬಿನಾಕಂ ವಿಪ್ರನಾಗಹೇ ವಿಕಿರಿದ ವಿಲೋಹಿತ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಭಗವಃ ಯಾಸ್ತೆ ಸಹಸ್ರಗುಂ ಹೇತಯೋನ್ಯಮಸ್ಮನ್ನಿವ ಪಂತುತಾ ಸಹಸ್ರಾಣಿ ಸಹಸ್ರನಾಮೋಸ್ತವ ಹೇತಯ ತಾಸಾಮೀಶಾನೋ ಭಗವ ಪರಾಚೇನಾಮುಖಾಕೃತಿ ಸಹಸ್ರಾಣಿ ಸಹಸ್ರಶೋ ಯೇ ರುದ್ರ ಅಧಿಭೂಮ್ಯಾ ತೇಷಾಗುಂ ಸಹಸ್ರಯೋಜನೆ ವಧನ್ವಾನಿ ತನ್ಮಸಿ ಅಸ್ಮಿನ್ ಮಹತ್ಯರ್ಣವೇ ಏಂದರಿಕ್ಷೇ ಭವ ಅದಿ ನೀಲಗ್ರೀವಾಶ್ರಿತಿ ಕಂಠಾ ಶರ್ವಾ ಅದಃ ಕ್ಷಮಾಚರಾ ನೀಲಗ್ರೀವಾಶ್ರಿತಿ ಕಂಠಾ ದಿವಗುಂ ರುದ್ರ ಉಪಶ್ರಿತಾ ಯೇ ವೃಕ್ಷೇಷು ತಸ್ಮಿನ್ ಜರಾ ನೀಲಗ್ರೀವಾ ವಿಲೋಹಿತಾ ಯೇ ಭೂತಾನಾಮಧಿಪತಯೋ ವಿಶಿಕಾಸಕ್ಕವರ್ದಿನಃ ಯೇ ಅನ್ಯೇಷು ವಿವಿಧ್ಯಂತಿ ಪಾತ್ರೇಷು ಪಿಬತೋ ಜನಾನ ಯೇ ಪಥಾಂ ಪತಿರಕ್ಷಯ ಐಲವೃದಾಯ ವ್ಯುತಃ ಯೇತೆ ತಾನಿ ಪ್ರಚರಂತೆ ಶುಕಾವಂತೋ ನಿಷಂಗಿಣಃ ಯೇತಾವಂತಶ್ಚ ಭೂಯಾಗುಂಸಶ್ಚ ದಿಶೋ ರುದ್ರಾವಿತಸ್ಥಿರೇ ತೇಷಾಗುಂ ಸಹಸ್ರಯೋ ಜನೇ ವಧನ್ವಾನಿ ತನ್ಮಸೇ ನಮೋ ರುದ್ರೇಭ್ಯೋ ಯೇ ಪೃಥಿವ್ಯಾಂ ಯೇ ಏಂದರಿಕ್ಷೇ ಯೇ ದಿವಿ ಯೇಷಾ ಮನ್ನಂ ವಾತೋ ವರ್ಷವಿಷವಸ್ತೇಭ್ಯೋ ದಶ ಪ್ರಾಶೇ ದಶ ದಕ್ಷಿಣಾ ದಶ ಪ್ರತಿ ಚೇರ್ದಶೋ ದೇಚೇರ್ದಶೋ ದ್ವಾತೇಭ್ಯೋ ನಮಸ್ತೆ ನೋ ಮೃಳಯಂತು ತೇಯಂ ದಿಷ್ಮೋ ಯಶ್ಚ ನೋ ವೇಷ್ಟಿತಂ ಭೋಜಂ ವೇದಧಾಮಿ ತ್ರ್ಯಂಬಕಂ ಯಜಾಮಹೇ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂ ಉರ್ವಾರುಕಮಿವ ವಂದನಾನ್ ಮೃತ್ಯೋರ್ಮುಕ್ಷೀಯಮಾಮೃತಾತ್ ಯೋ ರುದ್ರೋ ಅಗ್ನವ್ಯೋ ಅಪ್ಸುಯ ಔಷಧೇಶು ಯೋ ರುದ್ರೋ ವಿಶ್ವ ಭುವನಾ ವಿವೇಶ ತಸ್ಮೈ ರುದ್ರಾಯ ನಮೋ ಅಸ್ತು ಯೇತೆ ಸಹಸ್ರಮಯುತಂ ಪಾಶಾ ಮೃತ್ಯೋರ್ಮರ್ತ್ಯಾಯ ಹಂತವೇ ತಾನ್ಯಜ್ಞಸ್ಯ ಮಾಯಯಾ ಸರ್ವಾನವಯಜಾಮಹೇ ಮೃತ್ಯವೇ ಸ್ವಾಹಾ ಮೃತ್ಯವೇ ಸ್ವಾಹಾ ಪ್ರಾಣಾನಾಂ ಗ್ರಂಥಿರಸಿ ರುದ್ರೋ ಭಾವಿಶಾಂತಕಃ ತೇನಾನೇನಾಪ್ಯಾಯ ಸ್ವಾ ನಮೋ ರುದ್ರಾಯ ವಿಷ್ಣವೇ ಮೃತ್ಯವೇ ಪಾಹಿ ತಮಸ್ತುಲಿಯಸ್ವಿಶುಸುದನ್ವಾಯು ವಿಶ್ವಸ್ಯ ಕ್ಷಯತಿ ವೇಷಜಸ್ಯ ಯಕ್ಷ್ವಾಮಹೇಸೋ ಮನಸಾಯ ರುದ್ರಂ ನಮೋ ಮೇದೇವಮಸುರಂದುಮಸ್ಯ ಅಯಂ ಮೇ ಹಸ್ತೋ ಭಗವಾನ್ ಅಯಂ ಮೇ ಭಗವತ್ತರಃ ಅಯಂ ಮೇ ವಿಶ್ವಮೇ ಸಯೋಯಗುಂ ಶಿವಾಭಿವರ್ಷನಃ ಓಂ ಶಾಂತಿ 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 ಓಂ ಶಂ ಚ ಮೇ ಮಯಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಿಯಂ ಚ ಮೇನು ಕಾಮಶ್ಚ ಮೇ ಕಾಮಶ್ಚ ಮೇ ಸೌ ಮನಸಶ್ಚ ಮೇ ಭದ್ರಂ ಚ ಮೇ ಶ್ರೇಯಶ್ಚ ಮೇ ವಶ್ಯಶ್ಚ ಮೇ ಯಶಶ್ಚ ಮೇ ಭಗಶ್ಚ ಮೇ ದ್ರವಿಣಂ ಚ ಮೇ ಯಂತಾ ಚ ಮೇ ಧತ್ತಾ ಚ ಮೇ ಕ್ಷೇಮಶ್ಚ ಮೇ ಧೃತಿಶ್ಚ ಮೇ ವಿಶ್ವಂ ಚ ಮೇ ಮಹಶ್ಚ ಮೇ ಸಂವಿಕ್ ಚ ಮೇ ಜ್ಞಾತ್ರಂ ಚ ಮೇ ಸೋಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಸೋಶ್ಚ ಮೇ ಶ್ರೀರಂ ಚ ಮೇ ಲಯಶ್ಚ ಮರುತಂ ಚ ಮೇ ಮೃತ ಚ ಮೇ ಯಕ್ಷ್ಮಂ ಚ ಮೇ ರಾಮಯಶ್ಚ ಮೇ ಜೀವಾತುಶ್ಚ ಮೇ ದೀರ್ಘಾಯುತ್ವಂ ಚ ಮೇನ ಮಿತ್ರಂ ಚ ಮೇ ಭಯಂ ಚ ಮೇ ಸುಗಂ ಚ ಮೇ ಶಯನಂ ಚ ಮೇ ಸೋಷಾ ಚ ಮೇ ಸುದಿನಂ ಚ ಮೇ ಓಂ ಶಾಂತಿ 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 ಓಂ ಅತ್ರಿಣಾತ್ವಾ ಕೃಮೇ ಹನ್ವೇ ಕಣ್ವೇನ ಜಮದಗ್ನಿನಾ ವಿಶ್ವಾವಸೋರ್ಬ್ರಹ್ಮಣಾ ಹತಃ ಕೃಮೇ ನಾಗುಂ ರಾಜಾ ಅಪ್ಯೇಷಾಗಸ್ತಪತಿರ್ಹತಃ ಅಥೋ ಮಾತಾಥೋ ಪಿತಾ ಅಥೋ ಥೋರಾ ಅಥೋ ಕ್ಷುದ್ರಾ ಅಥೋ ಕೃಷ್ಣ ಅಥೋ ಶ್ವೇತ ಅಥೋ ಆಶಾತಿಕಾ ಹತಾ ಶ್ವೇತಾಭಿಃ ಸಹ ಸರ್ವೇ ಹತಾ ಆಹರಾವನ್ಯ ಶ್ರುತಸ್ಯ ವಿಶೋ ಯಥಾ ತತ್ ಸತ್ಯಂ ಯದಮೈಯಮಸ್ಯ ಜಂಭಯೋ ಆದದಾಮಿ ತಥಾ ಹಿ ತತ್ ಖಣ್ಫಣ್ಮಸೇ ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ शांति ओम शन्नो मित्रशं वरुणः शन्नो भवत्पर्यवा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतो तद्वक्तारमवतो अवतु माम् अवतु वक्तारम् ॐ शान्ति 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 ॐ शेषाम्याख्यास्यामः वर्णस्वरः मात्रावलम् सामसन्तानः इत्युक्तः शेक्षाध्यायः सह नौ यशः सह नौ ब्रह्मवर्चसम् अथातः सगुंहिताया उपनिषदम् व्याख्यास्यामः पञ्चस्वधिकरणेषु अधिलोकमधिज्योतिषमधिविद्यमधिप्रजमध्यात्मम् तामः सगुंहिता इत्याचक्षते अथाधिलोकम् पृथिवी पूर्वरूपम् द्यौरुत्तररूपम् आकाशः सन्धिः वायुः सन्धानम् इत्यधिलोकम् अथाधिज्योतिषम् अग्निः पूर्वरूपम् आदित्य उत्तररूपम् आपः सन्धिः वैद्युतः सन्धानम् इत्यधिज्योतिषम् अथाधिवित्यम् आचार्य पूर्वरूपम् अन्ते वास्योत्तररूपम् विद्यासन्धिः प्रवचनगुम् सन्धानम् इत्यधिविद्यम् अथाधिप्रजम् माता पूर्वरूपम् पितोरुत्तररूपम् प्रजासन्धिः प्रजननगुम् सन्धानम् इत्यधिप्रजम् अकाध्यात्मम् अधराहनुपूर्वरूपम् उत्तराहनुरुत्तररूपम् वाक्सन्धिः जिह्वासन्धानम् इत्यध्यात्मम् इति मा महासगुंहिताः य एवमेता महासगुंहिता व्याख्याता वेदा सन्धीयते प्रजया पशुभिः ब्रह्मवच्चसेनान्नाद्येन सुवर्गेण लोकेण यच्छन्दसा वृषभो विश्वरूपः छन्दोऽभ्योऽध्यमृता सम्बभूव समेन्द्रो मेधया शृणोतु अमृतस्य देवधारणो भूयासम् शरीरम् मे विचर्षणम् जिह्वा मे मधुमत्तमा कर्णाभ्याम् भूरिविश्रुवम् ब्रह्मणः कोशोऽसि मेधया भेतः श्रुतम् मे गोपाय आवहन्ति वितन्वारा कुर्वाणा चेरमात्मनः वासागुंसि मम गावश्च अन्नपाने च सर्वदा ततो मे श्रियमावह लोमशाम् पशुभिः सह स्वाहा आमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा विमायन्तु ब्रह्मचारिण स्वाहा नमायन्तु ब्रह्मचारिण स्वाहा शमायन्तु ब्रह्मचारिण स्वाहा यशोजने सा निःस्वाहा श्रेयान् वस्य सोऽसा निःस्वाहा तं त्वा भग प्रविशा निःस्वाहा समा भग प्रविश स्वाहा तस्मिन् सहस्रशाखे निभगाहं त्वयि व्रजे स्वाहा यथा प्रवतायन्ते यथा मासा अहज्जरम् एवम् माम् ब्रह्मचारिणः धातरायन्तु सर्वतः स्वाहा प्रतिवेशोऽसि प्रमाबाहि प्रमापद्यस्व भोर्भुवस्सु हरिति वा एता तिस्रो व्याहृतयः तासामुहस्मैताम् चतुर्थीम् माहाचमस्य प्रवेदयते मायते तद्ब्रह्मा स आत्मा अङ्गान्यन्या देवताः भूरिति वा अयम् लोकः भुवरित्यन्तरिक्षम् सुवरित्यसौ लोकः महरित्यादित्यः आदित्येन वाव सर्वे लोका महीयन्ते भूरिति वा अग्निः भुव इति वायुः सुवरित्यादित्यः महरिति चन्द्रमाः चन्द्रमसा वाव सर्वाणि ज्योतिगुंषि महीयन्ते भूरिति वा रुचः भुव इति सामानि सुवरिति यजोगुंषि मह इति ब्रह्मा ब्रह्मणा वाव सर्वे वेदा महीयन्ते भूरिति वै प्राणः भुव इत्यपानः सुवरिति व्यानः मह इत्यन्नम् अन्नेन वाव सर्वे प्राणा महीयन्ते तावा एताश्चतस्रश्चतुर्था चतस्रश्चतस्रो व्याहृतयः तायो वेद स वेद ब्रह्मा सर्वेऽस्मै देवा बलिमावहन्ति स य एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयम् पुरुषो मनोमयः अमृतो हिरण्मयः अन्तरेण तालुके य एषस्तन इवावलम्बते सेन्द्रयोनिः यत्रासोके शान्तो विवर्तते व्यपोह्यशेषकपाले भूरित्यग्नौ प्रतिष्ठते भुव इति वायो सुभरित्यादित्ये मह इति ब्रह्मणि आप्नोति स्वाराज्यम् आप्नोति मनसस्पतिम् वाक्पतिश्चक्षुष्पतिः श्रोत्रपतिर्विज्ञानपतिः एतत्ततो भवति आकाशशरीरम् ब्रह्म सत्यात्मप्राणारामम् मन आनन्दम् शान्तिसमृद्धममृतम् इति प्राचीनयोग्योपास्व पृथिव्यन्तरिक्षम् द्योर्दिशोवान्तरदिशाः अग्निर्वायुरादित्यश्चन्द्रवानक्षत्राणि आप ओषधयो वनस्पतय आकाश आत्मा इत्यधिभूतम् अथाध्यात्मम् प्राणो व्यानोपान उदान समानः चक्षुश्रोत्रम् मनो वाक्वत् चर्ममागुम् सर्गस्तावास्थिमज्जा एतदधिविदाय ऋषिरवोचत पाण्डं वा इदगुं सर्वम् पाण्डे नैव पाण्डग्र स्पृणोतीति ओमिति ब्रह्मा ओमितीदगुं सर्वम् ओमित्येतदनुकृतिः स्म वा अप्यो श्रावयेत्या श्रावयन्ति ओमिति सामानि गायन्ति ओगुं शोमिति शस्त्राणि शगुंसन्ति ओमित्यध्वर्यु प्रतिगणम् प्रतिगणाति ओमिति ब्रह्मा प्रसौति ओमित्यग्निहोत्रमनुजानाति ओमिति ब्राह्मण प्रवक्षन्नाः ब्रह्मोपाप्नवानीति ब्रह्मैवोपाप्नोति ऋतम् च स्वाध्याय प्रवचने च सत्यम् च स्वाध्याय प्रवचने च तपश्च स्वाध्याय प्रवचने च नमश्च स्वाध्याय प्रवचने च शमश्च स्वाध्याय प्रवचने च अग्नयश्च स्वाध्याय प्रवचने च अग्निहोत्रम् च स्वाध्याय प्रवचने च अतिथयश्च स्वाध्याय प्रवचने च मानुषम् च स्वाध्याय प्रवचने च प्रजा च स्वाध्याय प्रवचने च प्रजनश्च स्वाध्याय प्रवचने च प्रजातिश्च स्वाध्याय प्रवचने च सत्यमिति सत्यवचाराधीतरः तप इति तपो नित्यः पौरुषिष्टिः स्वाध्याय प्रवचने एवेति नागो मौद्गल्यः तद्धि तपस्तद्धि तपः अहम् वृक्षस्य रेरिव केतृपृष्ठम् गिरेरिव ऊर्ध्वपवित्रो वाजिनेव स्वमृतमस्मि द्रविणगुंसवर्चसम् सुमेधा अमृतोक्षितः इति त्रिशङ्को वेदानुवचनम् वेदमनोच्चाचार्यो अन्येवासिनमनुषास्ति सत्यम् वद धर्मम् चर स्वाध्यायान्मा प्रमदः आचार्याय प्रियम् धनमाहृत्य प्रजातन्तुम् माव्यवच्छेत्से सत्यान प्रमदितव्यम् धर्मान प्रमदितव्यम् कुशलान प्रमदितव्यम् भूत्यैन प्रमदितव्यम् स्वाध्याय प्रवचनाभ्याम् न प्रमदितव्यम् देवपितृकार्याभ्याम् न प्रमदितव्यम् मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव यान्यनवद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि नो इतराणि यान्यस्माकम् सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि एके चास्वच्छ्रेया पुंसो ब्राह्मणाः तेषाम् त्वया सरेण प्रश्वसितव्यम् श्रद्धया धेयम् अश्रद्धया धेयम् श्रिया धेयम् हिया धेयम् भिया धेयम् संविदा धेयम् अशयदिते कर्म विचिकित्सा वा वृत्तविचिकित्सा वा स्यात् एतत्र ब्राह्मणाः सम्मर्षिणः युक्ता आयुक्ताः अलोक्षा धर्मकामास्युः यथा ते तत्र वर्तेरन्न तथा तत्र वर्तेत अथाभ्याख्यातेषु एतत्र ब्राह्मणाः सम्मर्षिणः युक्ता आयुक्ताः अलोक्ष्य धर्मकामास्यो यता ते तेषु वर्तेरन्न तथा तेषु वर्तेताः एष आदेशः एष उपदेशः एष वेदोपनिषत् एतदनुशासनम् एवमुपासितव्यम् एवमुचैतदुपास्यम् शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो मवत्वर्यम शन्न इन्द्रो बृहस्पतेः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मावादिशम् ऋतमवादिशम् सत्यमवादिशम् तन्मावावेत् तद्वक्तारमावेत् आवेनाम् आवेत् वक्तारम् ॐ शान्ति 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 ॐ ब्रह्मात्मन्वदसृजत तदकामयत समात्मनावज्ञेयेते आत्मन्नात्मन्नित्यामन्त्रयत तस्मै दशमगुं होत प्रत्यशृणोत् स दशहूतो भवत् दशहूतो हवैरामैषः तं वा एतं दशहूतगुं सन्तम् दशहूतेत्याचक्षते परोक्षेण परोक्षप्रिया इव हि देवा आत्मन्नात्मन्नित्यामन्त्रयत तस्मै सप्तमगुं भूत प्रत्यशृणोत् स सप्तहूतो भवत् सप्तहूतो हवैरामैषः तं वा एतं सप्तहूतगुं सन्तम् सप्तहूतेत्याचक्षते परोक्षेण परोक्षप्रिया इव हि देवा आत्मन्नात्मन्नित्यामन्त्रयत तस्मै षष्ठगुं भूत प्रत्यशृणोत् स षड्ढूतो भवत् षड्ढूतो हवैरामैषः तं वा एतं षड्ढूतगुं सन्तम् षड्ढूतेत्याचक्षते परोक्षेण परोक्षप्रिया इव हि देवा आत्मन्नात्मन्नित्यामन्त्रयत तस्मै पञ्चमगुं भूतः प्रत्यशृणोत् स पञ्चभूतो भवत् पञ्चभूतो हवैरामैषः तं वा एतं पञ्चभूतगुं सन्तम् पञ्चभूतेत्याचक्षते परोक्षेण परोक्षप्रिया इव हि देवा आत्मन्नात्मन्नित्यामन्त्रयत तस्मै चतुर्थगुं भूतः प्रत्यशृणोत् स चतुर्भूतो भवत् चतुर्भूतो हवैरामैषः तं वा एतं चतुर्भूतगुं सन्तम् चतुर्भूतेत्याचक्षते परोक्षेण परोक्षप्रिया इव हि देवा तव ब्रवीत् तं वै मेनेतिष्ठगुं होत प्रत्यश्रौषेः त्वयाख्यातार इति तस्मान्नवैनागश्चतुर्भूतार इत्याचक्षते तस्माच्छ्रोष पुत्राणागुं हृद्यतमः नेदिष्ठो हृद्यतमः नेदिष्ठो ब्रह्मणो भवति य एवं वेद आत्मने नमः स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्ताम् यायेन वाक्येन महे महेशा गो ब्राह्मणेभ्य यश्वमस्तु नित्यम् समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः।